हेलो प्रशांत सर, गुड इवनिंग. अभिषेक बोलतो आहे परांजपे स्कीम्स मधून.
कुठून?
परांजपे स्कीम्स मधून. आपण ब्रॉडवे साईट वरती येऊन गेलो होतो, त्या संदर्भातच कॉल केला होता की काही पुढे आपण डिस्कस करून ठरणार आहोत. आपलं ना 2 BHK
डिस्कशन तर आलं माझ्या घरी, पण अजून आमचं फायनलाइज नाही. ऍक्च्युली
आपण काहीतरी 2 BHK ब्रुकलिन मधला आपण घेतला होता ना त्यावेळेस.
येस येस
ओके.
हा तर मग अजून तर काही फायनलाइज झालं नाहीये.
पुढच्या आठवड्यात बोलताय आपण.
हो ठीक आहे, मी सांगत.
ओके ओके ओके.